श्री दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास नववा साधक निरूपण
श्री राम मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तू कैसा अवगुणाचा करुणी त्याग जिणे धरिला संत संग तयासी बोली जे मग साधकैसा जो संतासी शरण गेला संतजनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन यानाव साधक धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक होता सारा सार विचार ऐके होने तत्पर संदेह छेदूनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे नाना संदेह निवृत्ती भावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचीती ऐक्यते सियाणी देह बुद्धि विवेके वारी आत्मबुद्धि सदृढ़ धरी श्रवण मनन केले चिकरी यानाव साधक विसंचूनी दृश्य भान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान यानाव साधक तोडूनी द्वैताची उपाधी अद्वैत वस्तु साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक उत्तमे साधूची लक्षणे आंगिकारी निरूपणे बळेचे स्वरूपाकार होणे या नाव साधक असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूप स्थिती बळावली ज्ञानावसाधक अवगुण त्यागी दिवसे दिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावे निज ध्यास ज्ञानावसाधक दृढ निश्चयाचे निबळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे ज्ञानावसाधक प्रत्यक्ष माया लक्ष्य करी अलक्ष्य वस्तु लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणाधरी ज्ञानावसाधक जे आजनासी चोरले मनासनवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले ज्ञानावसाधक जे बोलताची वाचा धरी जे पाहताची अंधकरी ते साधी नानापरी ज्ञानावसाधक जे साधू जाता साधवेना जे लक्षु जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना ज्ञानावसाधक जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवाणी बळे ज्ञानावसाधक स्वानुभवाचे नियोगे वस्तु साधी लागवेगे तेचे वस्तु होये आंगे ज्ञानावसाधक अनुभवाची आंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न होऊन असणे ज्ञानावसाधक परती सारून उपाधी असाध्य वस्तु साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धि ज्ञानावसाधक देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होये तत्काळ ज्ञानावसाधक विवेक बळे गुप्त जाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले तुर्ये सही ओलांडिले ज्ञानावसाधक पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी ज्ञानावसाधक द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असोनी विदेह झाला या नाव साधक जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकर निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक स्वप्नी भये जे वाटले ते जागृती से नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले निद्रा सांडूनी चेरा जाना तो स्वप्न भयापासून सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी ऐसी अंतरस्थिती बाणली बाह्य निस्पृहता अवलंबिली संसार उपाधी त्यागिली या नाव साधक कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमत्सर सांडिला एकीकडे कुळाभिमानासी सांडिले लोक लाजेस लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्टला लोभाचे हाती चागेला अकस्मात थोरपणासी पाडिले वैभवासी लिथाडिले महत्वासी झिंजाडिले विरक्ती बळे भेदाचा मडघा मोडिला अहंकार सोडून पाडिला पायी धरूनी आपटिला संदेह शत्रु विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू सकळ भूतांचा विरोध तोडून टाकिला भवभयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक हाणून फोडिले जन्म मृत्याचे देह समंधावरी लोटला संकल्पावरी उठावना, कल्पनेचा घात केला अकस्मात, अपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले, पाषांडास पछाडिले विवेक बळे, गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला, अनर्थ तो ही निर्दाळिला नीतिनाये, मोहासी मधे चितोडिले दुखासी दुःघडची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे, द्वेष केला देश धडी अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी कुतरकाचे, ज्ञाने विवेक माजला तिने निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे, अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले, लाटून वाटा लाविले विचारे अविचारासी, तिरस्कार तो चिरडला द्वेष खिरडूनी सांडिला, विषाद अविषादे घातला पायातळी, कोपावरी घालणे घातले कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी, प्रवृत्तीचा केला त्याग सुरुदांचा सोडिला संग, निवृत्तीपथे ज्ञानयोग साधिता जाना, विषये मैंदास सिंतरिले कुविद्येसी वेढा लाविले, आपणास सोडविले आप्त तश्करा पासुनी, पराधेन तेवरी कोपला ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी, स्वरूपी घातले मना यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रेत्ना प्रतिष्ठिले, अभ्यासाचा संग धरिला साक्ष पासरिसा निघाला, प्रयत्न सांगाती भला साधन पंथे, सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी। बड़े ची सारी ला संसार विवेके टाकिला जोजार। शुद्धाचारे अनाचार भ्रष्ट विला। विसरास विसरला आळसाचा आळस केला। सावध नाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणासी। आता सोहे बोलणे अवगुण सांडी निरूपणे। तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा। बळेची अवघा त्याग कीजे म्हणून साधक बोलीजे। आता सिद्ध तो जाणीजे पुढिले समासी। येथे संशय उठिला निस्पृह तोची साधक जाला। त्यागन घडे संसारे काला तरी तो साधक नव्हे की। ऐसे श्रोतयांचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर। पुढिले समासी तत्पर होऊन ऐका।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा।